श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आहे. आता हा श्लोक 104. क्रिये भिन नाना परी बोली जेते, परी चित्त दुश्चित्त ते लाजविते. मना कल्पना धीट सैराट धावे, दया मानवा देव कैसे निपावे. चौथ्या चरणात काय म्हटलंय बघा, अशा माणसाला देव कसा पेटणार, हे कसं नसावं हे ह्याच्यात सांगितलंय. देव भेटायचा असेल तर काय व्हायला पाहिजे, आणि असा जर मनुष्य असेल तर किती जन्म गेले तरी भगवत प्राप्ती होणार नाही. काय भलं काय होत आहे ने क्रिये वीण, याच्यात दोन गोष्टी लक्षात घ्यायचा. एक म्हणजे त्याचा आचार शुद्ध पाहिजे, आणि दुसरं बोलणं प्रचितीचं पाहिजे, अनुभव घेऊन बोलायला पाहिजे. परमार्थाचा प्रांतच असा आहे की नुसतं बोलून चालत नाही, त्याचा अनुभव घ्यायला लागतो. समर्थांनी म्हटलेलं प्रचिती वेण बोलणे ते अवघेची कंटाळवाणे. संत जे बोलतात ते प्रचिती घेऊन बोलतात, त्या मार्गाने जातात, आणि आपले अनुभव जे आहेत ते व्यक्त करतात अभंगांच्या रूपाने, ग्रंथांच्या रूपाने. श्लोक आहेत, ओव्या आहेत, जे काही शक्य असेल त्यांनी त्यांचं अनुभवाचं बोलणं असतं. आणि पुष्कळ वेळा मागच्या श्लोकात जसं सांगितलं तसं कीर्तन प्रवचन व्याख्यानं देणारी मंडळी ना, जर विचारलं तुम्ही साधना काय करता तर त्यांना सांगता येत नाही. एक तर प्रख्यात ग्रस्त आता नाही आहे जगात, तर त्याने एकदा विचारलं की तुम्ही सगळं बोलता तुम्ही साधना काय करता, तेव्हा ते म्हणले खरं सांगू का, आमच्या भोवती आता इतके लोक जमलेले आहेत की आमच्याच्यानं साधना आता होत नाही. ते स्वामीजीनं म्हणाले होते तुम्ही आधी पूर्ण झालात आणि मग लोक जमवलेत, त्यामुळे तुमचं बोलणं प्रचितीचं आहे. आम्ही जे बोलतो ते अनेक पुस्तकं वाचतो, त्याचं चिंतन करतो, बोलतो, बघतो, आणि ते लोकांसमोर जरा कौशल्याने मांडतो, लोकांना ते आवडतं, त्याचे पैसे मिळतात, आमचं बरं चाललेलं आहे. जे त्याच्यातून त्यांचं ध्येय काही उदात्त ध्येय आहे असं दिसत नाही, आहे त्याच्यात बरं आहे. अशी जी मंडळी आहे ती कधी पोचतील, कधीच पोचणार नाही. मी त्यांनी जे म्हटलंय तया मानवा देव कैसे निपावे, कधीच नाही. त्या गाडीत बसलाच जर नाही तर कधी पोचणार. मुंबईकडे जायचं आहे आणि बसला तिकडे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडीत एमएसएफ, कधी मुंबईला पोचणार, कधीच नाही, तर त्या मार्गात बसलेलाच नाही. यामुळे तू त्यामुळे साधना करायच्या सुरुवातीला नीट समजून घेतलं पाहिजे जाणत्याकडून की काय करायचंय, कसं करायचंय, कुठं जायचंय, काय अनुभव आला पाहिजे, माझी त्याच्यामध्ये प्रगती होतीये का नाही, हे सगळं सावधपणाने पाहिलं पाहिजे. नाही तर आजच एक ग्रस्त आले होते पुस्तकं घ्यायला, खरेदी करायला म्हणून. चांगले ग्रस्त आहेत, कुठं कुठं निर्णय केंद्रावर जातात, कन्याकुमारीला जाऊन आले, विवेकानंद केंद्रावर जातो अभ्यास म्हणून. साधना करता का असं विचारलं, त्यामुळे ते काही माहीत नाही मला. मी आपलं वाचतो बसतो, सगळेजण चर्चा करतो, बोलतो. चर्चा करावी, पण चर्चेचा विषय हा नाही आहे, आपण करण्याचा विषय आहे. फक्त नेमक्या मार्गाने ते केले पाहिजे. मग इथे ते जे म्हटलंय क्रिये वीण नाना परी बोली जेते, बोलतात सगळे, त्याच्यावरती व्याख्यानं देतात. मध्ये एकदा मी असंच गेले होते, संत साहित्य संमेलन होतं काहीतरी, सगळे संत वाङ्मयावर बोलत होते, पण लक्षात येत होतं की कोणीही साधना करत नाही, नुसतं संत वाङ्मयावर अवांतर तऱ्हेची चर्चा चालली होती. या संतांनी काय म्हटलं, त्या संतांनी काय म्हटलंय, त्याच्यामध्ये स्त्रियांच्यावर काय म्हटलंय, आणखी कुणावर काय म्हटलंय, हे सगळं बोलत होते. मी सहज अंदाज घेतला आणि त्यांना कोणाला तरी मी म्हटलं हे सगळं बोलताय साधनेचं काय, ते म्हणले ते नाही, ते सगळं वेगळं आहे, तो भागच वेगळा आहे साधनेचा. आम्ही संत साहित्याचं संशोधन करतो. आता संशोधन करून काय करायचं आहे, एकाने सांगितलं ते बाकी सगळं आम्ही कागदपत्र बघून कुणाचा जन्म कुठं झाला काय झाला अमकं तमकं. आपल्या गावाला गणांजीचा जन्म झाला का ज्ञानेश्वरांचा जन्म झाला का कुठं झाला कुठं का जन्म होईना ज्ञानेश्वर महाराज झाले ना मग त्यांनी जे तुम्हाला सांगितलं आहे ते आचरणात आणण्याच्याऐवजी हा नुसता किस काढून काय होणार आहे. पण तेच त्यांना जन्माचं सार्थक वाटतं त्याच्यामध्येच ते आयुष्यभर झालं. म्हणजे इथं त्यांना जे म्हणायचं समर्थ आहे ना की क्रियेविण आचरणात आणल्याशिवाय प्रचिती घेतल्याशिवाय नुसतं जे बोलणं आहे नानापरी बोली जेते परी काही ना ते जाणवतं चित्त दुश्चित्त ते लाजविते. काही ना त्याची जाणीव असते निदान की आपण बोलतोय खरं पण आपण तसं वागत नाहीये. खरं म्हणजे आधी केले आणि मग सांगितले किंवा बोलण्यासारखे चालणे त्याच्यावर पुष्कळ श्लोक समर्थाने लिहिले. जे बोलता तसं तुम्ही वागता का जो विचार करता त्याप्रमाणे आचार आहे का. आचार विचार आणि उच्चार तिन्ही एकत्र आले पाहिजे तर बोलण्याचा अधिकार आहे नाही तर बोलण्याचा अधिकार नाही. पण बहुतेक जे ऐकायला मिळतं ना आता आज कितीतरी संत दिसले असते आपल्याला जे बोलतायत ना संत जे काही संतांचं काम करताना संत असं होत नाही फार कमी. पूर्ण झालेला महापुरुष बघायला गेलो ते काय असं गल्ली बोळात ना असत नाही या पेठेत एक त्या पेठेत एक त्या पेठेत एक नसतात असं नाही असतात निश्चित. तर संत असतात म्हणून हे विश्व चाललेलं आहे त्यांच्या रूपाने भगवंतच तिथं अस्तित्व असतं. परंतु त्याचं प्रमाण किती असं म्हणाला तर फार क्वचित पूर्णत्वाला गेलेले. ते जे काही करतायत त्याच्यावरच त्यांचं समाधान मानतात की आम्ही हे करतोय संतांची सेवा चाललेली आहे ठीक आहे करा. अजिबातच काही करत नाही त्यापेक्षा बरं त्या दृष्टीनं ठीक आहे एवढं म्हणायचं. पण हे समर्थांना मान्य नाही. समर्थ म्हणतात क्रियेविण नाना परी बोली जेते. आणि दुसरा एक प्रकार असा आहे की ते हे सगळं असंच करतात पण त्यांना आत कुठेतरी मनाला खातं खंत वाटते की आपण हे बोलतोय खरं पण आपण तसं वागत नाही. जसं लोकांना सांगितलं व्यसनमुक्त व्हा काही व्यसन करू नका चहा देखील पिऊ नका असं म्हणायचं पण यांचं चहाशिवाय चालत नाही. काय बोलायचा अधिकार आहे काय म्हणायचा अधिकार आहे तुम्हाला. एक प्रवचनकार होते त्यांना ती तपकीर ते प्रवचन करता करता मध्येच ती तपकीर एकदा फोडायची पुढे प्रवचन सुरू. काय बोलणार तुम्ही कोण तुम्हाला आदर्श मानणार. साधी व्यसन सुटत नाहीत विकार कसे सुटणार. जर त्यांनी सांगितलं चहा पिऊ नये चहा व्यसनात मोडतो. मी एकदा ऐकायला म्हटलं बोलताना अरे तुझा चहा सुटत नाही तर तुझे विकार कधी सुटणार तू साधनं करतोस ना. तेव्हा ते म्हणलं विकार सुटतील चहाचं नंतर बघू. याचा अर्थ तेवढा देखील मनावर ताबा नाही. ठरवलं एकदा बा नाही ना चहा घ्यायचं काय होतं नाही घेतलं तर त्या माणसाचा जीव जातो काय होतं काही नाही. आपल्या डोक्यावर बसला तो आपण त्याच्या अधीन झालो. आणि परमार्थामध्ये आपण कशाच्या अधीन व्हायचं नाहीये. आपली सत्ता त्या विकारावर चालली पाहिजे. अमुक एक गोष्ट नाही करायची नाही करायची असं ते मन सबल बनवलं पाहिजे. मनात आलं की केलं मनात आलं की केलं असं नाही चालणार. म्हणजे इथं त्यांनी जे म्हटलंय की त्याला मनामध्ये ते खातं की आपण एक सांगतोय खरं पण असं करत नाहीये. मग समाजात देखील तीन प्रकारची मंडळी सांगितली. एक सामान्य लोक आहेत मनात येईल ते करणार कसेही करणार. दुसऱ्या प्रकारची मंडळी आहेत ती मनात आलं तरी थोडा त्याच्यावर ताबा ठेवणार की बरं नाही करणं लोकांना काय वाटते वगैरे. आणि तिसरा जो वर्ग आहे त्याच्या मनातच येत नाही ते संत. जे आपण वेडंवाकडं म्हणतो वाटतो संताना ते आम्हाला रोजचं वाटतं आपल्याला त्याचं काही वाटतच नाही. सहज खोटं बोलू असत्य भाषण सहज होतं सहज दुसऱ्याची वस्तू सहज घेतली जाते. काही नाही घेतली, त्यांनी दिली मी घेतली, अरे अशी कशी घेतली, असत्य भाषण कशासाठी केलं. मग त्याला आपण थापा मारली, त्याला कसं बनवलं, सगळं तेच आहे, सगळं एकच आहे. असत्य भाषण केलं, असत्य वागला, हे सगळं दुराचरणात येतं. आणि सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. सत्कर्म, सदाचरण, सद्वर्तन, नीतीनं न्यायानं चालणं, ह्या पायावर मग परमार्थाची साधनं करायची आहे. हेच जर मुळात नसेल तर परमार्थ होणंच शक्य नाही. बनवाबनवी होईल ते, आपलीच आपलीच फसवणूक आपण केल्यासारखं होईल. म्हणून ते म्हणतायत, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते, मना कल्पना धीट सैराट धावे. हे मन कसं आहे, सारखं कल्पना करत असतो. बसलं रे बसलं की शांत बसलं असं कधीच नाही. काहीतरी संकल्प विकल्प, हे असं केलं तर, तसं केलं तर, तसं केलं तर. आता पूर्वी काय झालं त्याचा आठव, भविष्यात आपल्याला काय करायचं आहे त्याचा विचार, पण काही न विचार करता लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट, त्या क्षणात जगायचं. आत्ता ह्या क्षणात मी आहे, मला मागचं पुढचं काही माहीत नाही, असं एक क्षण तरी आपल्याला बसता येतं का? ध्यानामध्ये आपल्याला ते करायचं, निर्विचार अवस्थेमध्ये बसायचं, काही विचार नाही आहे, असं त्या मनाला वळवायला लागतो. गोड बोलून मना सज्जना, मन सज्जन नाही आहे, अति दुर्जन आहे, पण त्याला सज्जना म्हणून आळवावं लागतं, चुस्कारून घ्यावं लागतं. आणि त्या मनाचं जेव्हा उन्मन होतं, अमन होतं ध्यानामध्ये, तेव्हा मग हळूहळू ते मन निर्मळ व्हायला लागतं, सगळे त्याचे विकार सुटायला लागतात, आणि असं निर्मळ मनच आपल्याला परमार्थाला उपयोगी पडतं. म्हणून त्या तऱ्हेने म्हटलंय, मना कल्पना धीट सैराट धावे. सैराट कुठेही स्वैरपणे वावत असत. असा ज्याचं चाललेला आहे तया मानवा देव कैसे निपावे. असं ज्या माणसाचं चालं असेल त्याला देव कधी भेटणार, कधीच भेटणार नाही. कारण देव म्हणजे आपल्या जवळच आहे, त्याच्या आड येत आहे ते मन. त्या मनाला बाजूला केलं की देव सापडेल. पण मन बाजूला करण्यासाठी सगळी साधनं आहे. बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे आणि मन त्या बुद्धीच्या अंगाने गेलं पाहिजे. असं करता करता हा पडदा दूर झाला की स्वयमेव आविर्भवती, तो आपणच आविर्भाव करतो. अनुभावयती भक्तान, आणि भक्तांना आपलं दर्शन देतो. त्याच्यासाठी आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला करायला पाहिजे. क्रियेविन नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाज घेते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. जय जय रघुवीर समर्थ.